विविध भारती पुणे प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील साखर उद्योग आणि जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत यावर्षी 31 मार्चला संपली असून देखील त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली नाही, त्यामुळे त्वरित ही समिती गठीत करावी अशी मागणी पुण्यातील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या शिष्टमंडळानं साखर आयुक्त डॉक्टर कृणाल खेमनार यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीजवळील 5 किलोमीटरच्या अंतरावरील गावांना पाणी देणं महापालिकेला शक्य नसल्याचं पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरटीएला देण्यात आलं आहे. पुणे महापालिकेला शहरासाठी पाणी पुरवठा करण्याकरता सद्यस्थितीत 21 टीएमएमची पाण्याची आवश्यकता असून भामा आसखेड आणि खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून महापालिकेला 2032 पर्यंत 16 टीएमसी पाणी साठा मंजूर आहे, त्यामुळे आधी शहरासाठी वाढीव पाणी महापालिका दंड भरून घेत असल्यानं हद्दीलगतच्या गावांना पाणी पुरवठा करणं शक्य नसल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त कसबापेठ विधानसभा मतदारसंघात स्वीप कार्यक्रमांतर्गत आप्पासाहेब जे जे कला वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आलं. मतदार जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देण्यात आल्या. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड रेल्वे स्थानकावर प्रतिभा महाविद्यालय चिंचवड प्रवासी संघ आणि धीरूभाई सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं चिंचवड रेल्वे स्थानकाचा फलाट आरक्षण केंद्र आणि पश्चिमेकडील घर आणि परिसरात आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. चिंचवड प्रवासी संघाच्या अध्यक्ष गुलाम अली हलदार यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी शपथ दिली आणि आग्रहाप्रमाणे पुणे लोणावळा परिसरातील रेल्वे स्थानक लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवावी असं आवाहन केलं. पुण्यात बावधनरुद्र गावावर आज सकाळी एक हेलिकॉप्टर दाट धुक्यामुळे कोसळून 3 जण ठार झाले. अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी मदत केली, मात्र हेलिकॉप्टर जळून खाक झालं होतं. मृतांमध्ये 2 वैमानिक आणि एक अभियंता असल्याची प्राथमिक माहिती आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जयंतीनिमित्त ललित कला केंद्र प्रस्तुत नाममहिमा यांना नामस्मरण विषयक भक्तिगीतांची मैफल झाली. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड इथल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान संस्थेत स्वच्छता ही सेवा या देशव्यापी उपक्रमांतर्गत महादेव मंदिराच्या प्रांगणात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संस्थेचे संचालक डॉ शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत पर्यावरण संतुलन आणि दृढ मानवी आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छतेच्या सवयीचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. संगीत क्षेत्रात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाचा मर्म युवा कलाकारांनी समजून घेणं आवश्यक आहे असं मत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पुण्यात व्यक्त केलं. भरतनाट्य संशोधन विद्यालयातर्फे डॉक्टर विकास कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात बोलत होते. डॉक्टर कशाळकर यांचा सत्कार डॉक्टर सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर विकास कशाळकर यांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात धनुर्विद्याचं 2 दिवसीय पंच प्रशिक्षक शिबिर घेण्यात आलं. सहभागी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या खेळाचं मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण, धनुर्विद्याचे स्पर्धा पंच आणि नियम, खेळ मानसिकता विकास, आहार आदी विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये जिल्ह्यातून 60 जणांनी सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभार 25 पुणे येथील वाढवाड उद्योग नागरिकांमुळे लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला दळणवळणासाठी जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्क आणि तारारंगमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. स्थापत्यशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राज्यातील गडगडल्याच्या माध्यमातून सादरीकरण केलं. या स्पर्धेत पुणे, पिंपरी चिंचवड, शिरूर, भोर, इंदापूर या भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते. रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रांतर्फे आयोजित हागागा या स्वदेशी मेळ्याचं 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. अंतिमविधीसाठी पारंपरिक लाकडं ओवऱ्यांनी रचलेल्या चंदन वापरता गॅस दाहिनी किंवा विद्युत दाहिनीचा वापर करावा यासाठी ग्रीन फेअरवेल या अभियानाची काल सुरुवात झाली. हवेच्या गुणवत्तेसाठी कार्यरत असलेली परिसर नागरिक संस्था, जागरूक नागरिक, संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक आणि इतरांनी एकत्र येऊन तयार केलेल्या पुणे एअर ऍक्शन हब मार्फत पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन अंत्यविधीसाठी गॅसवाहिनी किंवा विद्युत दाहिनीचा वापर करावा असं आवाहन संस्थेनं केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध विभागांच्या पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.